चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वरम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। मागच्या प्रवचनाच्या वेळेला आपण 12व्या अध्यायातला जो साधना विषयक भाग आहे तो भाग पाहिला। भगवंतांनी कर्माचे जे विविध पर्याय आणि त्याच्याबरोबर आवश्यक अशा साधना म्हणून ज्या सांगितल्या त्या आपण विस्ताराने पाहिल्या। सर्व कर्म मला अर्पण करून करणं, परमात्म्याला अर्पण करून करणं, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, आणि एवढं झाल्यानंतर अशी अर्पण करून कर्म करत असताना एक ज्ञान विचार अंतकरणामध्ये साठवून सतत मतपर होण्याचा प्रयत्न करणं, अनन्य अशा योगानी परमात्म्याचं ध्यान करणं, श्रद्धा प्रेम राखून उपासना करणं, परमात्म्याच्या ठिकाणीच मन ठेवण्याचा प्रयत्न करणं, परमात्मा भावामध्ये मन समर्पित करणं आणि परमात्म्याच्या ठिकाणीच बुद्धी देखील स्थिर करून ठेवणं, एवढं केल्यामुळं निवसिष्यसी मय्येव, माझ्या ठिकाणीच येऊन राहशील असं भगवंतांनी सांगितलं। अशा प्रकारे जर शक्य नसेल तर याच सर्व गोष्टींचा अभ्यास करावा असं भगवंतांनी सांगितलं। आणि जर असा अभ्यास देखील जर शक्य नसेल तर परमात्म्याकरता कर्म करणारा हो, हा अभ्यास जर जड जात असेल तर याचा अर्थ सर्व कर्म मला अर्पण करून करणं हा अभ्यास जर जड जात असेल तर भगवंताकरताच सर्व कर्म करणारा हो। कोणतंही कर्म घालिता अव्हा सव्वा पाये शिवयात्राची होतू जाये, अगदी सहज म्हणून बाहेर फिरायला जरी पडला तरी शिवयात्रेला चाललेला आहे अशा भावाने। ऑफिस सारखं कर्म जर करत असेल तर त्या कर्मांनी देखील परमात्मा प्राप्तव्य आहे असा अंतरी भाव ठेव। स्वयंपाक करण्याचं साधं पोळ्या लाटण्याचं काम घरात गृहिणी करत असेल तरी देखील मत कर्म परमो भव, माझ्याकरता ते कर्म करणारा असा तू राहा। जर कर्म मला अर्पण करून करता येत नसतील तर माझ्या प्रित्यर्थ कर्म कर, कोणत्याही कर्मातून प्राप्तव्य मीच असू दे, आणि मग बाकीच्या ज्या साधना आहेत मत पर होणं, अनन्य योगांनी माझं ध्यान करणं, श्रद्धा प्रेम राखून उपासना करणं, माझ्या ठिकाणीच मन ठेवणं, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थिर करून ठेवणं, या गोष्टी मात्र जशाच्या तशा आहेत। या गोष्टी सोडून फक्त मत्कर्म परमो भव असा हा पर्याय नाही। आणि पुढे भगवंत असं म्हणतात की जर हे देखील तुला शक्य नसेल तर अथही तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम, इतर सर्व कर्मांच्या फलांचा तू त्याग कर। मात्र बाकीच्या ज्या साधनेच्या गोष्टी आहेत त्या साधनेच्या गोष्टी त्याच्याबरोबर तशाच राहतील। मत पर मीच परमगती असणं, अनन्य भावानी माझी उपासना करणं, श्रद्धा प्रेम अंतरियामी ठेवणं, या गोष्टी मात्र तशाच असतील। अशा प्रकारे कर्माचे विविध पर्याय देऊन बाकीच्या साधना जशाच्या तशा अशा रीतीने चार प्रकारच्या पर्याय यांचा उच्चार केल्यानंतर भगवंत या अध्यायामध्ये कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीमुळे अंती शांती प्राप्त होते तो उपाय भगवंत सांगतात। हा जो 12व्या अध्यायातला 12वा श्लोक आहे, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा त्यागात शांतीही अनंतरम, हा या उपासना कांडाचा शेवटचा श्लोक धरला जातो, समजला जातो। भगवंत असं म्हणतात की अभ्यासापेक्षा ज्ञान हे अधिक श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान हे अधिक श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक श्रेष्ठ आहे, आणि त्यागापेक्षा देखील शांती ही सर्वात प्राप्तव्य असणारी अशी गोष्ट आहे। ज्ञान हे अभ्यासापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे, अधिक श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात। पण हे ज्ञान अभ्यासाशिवाय मिळणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे। इथं असं म्हणून चालत नाही की ज्ञान हे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं भगवंत एकदम ज्ञान निर्देशित करत आहेत, तसं नाहीये। जो अभ्यास योग म्हणून सांगितलेला आहे त्या अभ्यास योगानी तू ज्ञानामध्ये रमणारा असा होशील, त्या ज्ञानाच्याही पुढच्या स्थितीमध्ये जगदंतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान, अशा प्रकारे त्या ज्ञानातूनच ध्यानाच्या ठिकाणी तुझ्या वृत्ती स्थिर होऊन जातील। ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, आणि हे ध्यान जमायला लागलं की मग कर्मफल त्याग साधेल, त्यागात शांतीही अनंतरम, आणि अशा त्यागातून कर्मफल त्यागातून तू शांतीला जाऊन पोहोचशील। हा जो अभ्यास योग हा शब्द या अध्यायात आलेला आहे आणि इथं देखील अभ्यास हा शब्द आलेला आहे, हा शब्द प्रथम 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वापरला। 8व्या अध्यायात भगवंत म्हणतात, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध्यच मय्यर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसी असंशयः, तू मलाच येऊन मिळशील याच्यामध्ये काहीही शंका नाही। त्याच्याकरता तुला काय करायला लागेल, तर तस्मात म्हणून सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध्यच, सर्व काळामध्ये तू माझं अनुस्मरण कर आणि कर्तव्य कर्म कर, तसंच माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण करणारा हो, मय्यर्पित मनोबुद्धी मामैवैष्यसी असंशयम, त्यामुळे तू मला येऊन मिळशील। म्हणजे या ठिकाणी सर्व काळी तू माझं अनुस्मरण कर असं भगवंतांनी सांगणं, आणि ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य असं सांगणं किंवा मत कर्म परमो भव असं सांगणं हे एकच आहे। असं करून तू कर्तव्य कर्म कर, आणि पुढे भगवंत 8व्या अध्यायामध्ये म्हणतात की मय्यर्पित मनोबुद्धीही, आणि याही श्लोक याही अध्यायामध्ये भगवंतांनी मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिं निवेशय, या अर्थी या अध्यायामध्ये जे मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव आणि माझ्याकरता कर्म करणारा हो किंवा मला कर्म अर्पण कर हे जे सांगितलं तर ते निष्कर्ष म्हणून सांगितलेलं आहे. त्याचा उच्चार 8व्या अध्यायामध्ये पूर्वीच भगवंतांनी केलेला होता. आणि भगवंत पुढे असं म्हणतात की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयम. 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात की अशा प्रकारच्या अभ्यास योग युक्त झाल्यामुळं अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना अन्य कुठेही न जाणारी अशी बुद्धी आणि मन प्राप्त झाल्यावर अशा प्रकारच्या अभ्यासानी तो परम दिव्य असा पुरुष आहे तो पुरुष तू आकलन करून घेशील त्याला तू जाऊन मिळशील असं भगवंत सांगतात. या ठिकाणी देखील याच अभ्यास योगाचं भगवंतांनी उच्चार केलेला आहे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये सर्व कर्म अर्पण करून करणं किंवा माझ्या प्रित्यर्थ कर्म करणं किंवा कर्मफल त्याग ही जी गोष्ट सांगितली ती 8व्या अध्यायामध्ये तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच या शब्दांनी निर्देशित केलेली आहे. बाराव्या अध्यायामध्ये मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते आणि मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसी मय्येव असं जे भगवंतांनी सांगितलं तर त्याचा उल्लेख 8व्या अध्यायामध्ये मय्यर्पित मनोबुद्धीही या शब्दांनी केलेला आहे. अशा प्रकारच्या अभ्यास योगानी जर काही होत असेल तर ज्ञान शिष्याच्या अंतर्यामी निर्माण होतं असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारच्या अभ्यासाच्या योगानी म्हणजे कर्म मीच परमगती मानणं ज्ञान अंतर्यामी ठसावून तसंच ध्यान आणि श्रद्धा प्रेमानी उपासना करणं यामुळं अंतर्यामी साधकाच्या ज्ञान निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि केवळ अशा प्रकारच्या अभ्यासापेक्षा हे ज्ञान श्रेष्ठ आहे श्रेयस्कर आहे. ज्ञानाचा निश्चय दृढ होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान निर्माण होणं आणि ज्ञानाचा निश्चय दिवसेंदिवस वाढत जाणं अशा प्रकारच्या अभ्यास योगानी ज्ञानाचा निश्चय ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आपण आत्मा आहोत आणि सर्वत्र परमात्माच भरून राहिलेला आहे अशा प्रकारचं ज्ञान हळूहळू दृढ व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा निर्माण होतं आणि दृढ व्हायला सुरुवात होते तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यानामध्ये साधक प्रवेश करतो. त्याच्या आधीचं जे ध्यान आहे अनन्येन एव योगेन माम ध्यायंत हे ध्यान बसून करण्याची गोष्ट आहे. आसीनस संभवात बसून केलेली साधना म्हणून हे ध्यान आहे. तर या ठिकाणी जे ध्यान ज्ञानातून जे ध्यान निष्पन्न होतं म्हणून सांगितलेलं आहे ते ध्यान म्हणजे बसून केलेलं ध्यान तर आहेच. त्या ध्यानानी शिष्याच्या ठिकाणी साधकाच्या ठिकाणी आत्मप्रचिती निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग नंतर या ध्यानातूनच ज्ञानाचा निश्चय निर्माण झाल्यानंतर सर्व ठिकाणी परमात्मदर्शन अथवा परमात्मभाव जागृत व्हायला सुरुवात होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे सर्वत्र परमात्मभाव निर्माण होणं म्हणजे खऱ्या रीतीने ध्यान. या ध्यानातून पुढे कर्मफलत्याग निर्माण होतो असं म्हटलेलं आहे. आपली जी ध्यानाची प्रक्रिया आहे साधक ध्यान बसून जे करतो त्या ध्यानाची खुबी अशी आहे की त्या ध्यानातून साधक विचारांपासून स्वतःला वेगळं काढण्याचा प्रयत्न करतो. विचार वेगळे मन वेगळं आणि विचारांपासून अथवा मनापासून ध्यानाला बसणारा ध्याता हा अत्यंत अलिप्त आहे, वेगळा आहे, अशा भावानी ध्याता ध्यान करत असतो। जेव्हा विचारांपासून आपण आपल्या स्वतःला वेगळा काढतो तेव्हा मनापासून आपल्या स्वतःला वेगळा काढतो आणि मानसिक कर्मांपासून आपल्या स्वतःला वेगळा काढायला शिकतो। जेव्हा सूक्ष्म रीतीने मानसिक कर्मांपासून आपल्या स्वतःला वेगळा काढायला लागतो आणि थोडं बहुत जमायला सुरुवात होतं तेव्हा प्रत्यक्ष कर्म करत असताना देखील ते मन कर्मापासून अलिप्त राहायला उपयोग होतो। प्रत्यक्षतः कर्माच्या वेळेला आपल्या स्वतःला त्या कर्मापासून तो वेगळा काढायला शिकतो, हळूहळू शिकतो, अंतप्रेरणेने शिकतो। अशा रीतीने सुरुवातीला बसून केलेल्या ध्यानामुळे तो आपल्या स्वतःला मनापासून, विचारापासून, मानसिक कर्मांपासून अलिप्त आहोत असं अनुभवतो आणि जो अलिप्त आहे तो आपल्या स्वतःला आपण आत्मा आहोत असं देखील अनुभवतो। अशा प्रकारच्या ध्यानातूनच जो सर्वत्र परमात्मा पाहण्याची वृत्ती विकसित होते, ज्ञान विचार पक्का होतो आणि सर्वत्र परमात्मा दिसायला लागतो, परमात्मा आहे असा भाव वृद्धिंगत होतो, तेव्हा करत असलेली सगळी कर्म आणि जगत देखील परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचा भाव साधकाच्या ठिकाणी दृढतर दृढतम व्हायला सुरुवात होते। अशा रीतीने आपल्यापासून म्हणजे आत्म्यापासून देह निराळा आहे, देहाची कर्म आपल्यापासून म्हणजे आत्म्यापासून निराळी आहेत आणि त्या कर्मांची मिळणारी जी फळं आहेत ती फळं देखील आपल्यापासून म्हणजे आत्म्यापासून निराळी आहेत अशा प्रकारच्या बोधामध्ये साधक प्रवेश करतो। म्हणून अभ्यासातून ज्ञान निष्पन्न होतं, ज्ञानातून ध्यान निष्पन्न होतं आणि या ध्यानाच्या भावनेतून तो स्वतः आपण आत्मा निराळा आणि देह निराळा, देहाची कर्म निराळी आणि त्या कर्मांची फळं आपल्यापेक्षा निराळी अशा भावनेवर येऊन जेव्हा राहतो तेव्हा कर्मफल त्यागाची निष्पत्ती होते। श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, एकातून एक अशा अवस्थांमध्ये तो प्रवेश करतो। आणि जेव्हा कर्म आणि कर्माची फळं आपल्यापासून म्हणजे आत्मस्वरूपापासून अत्यंत वेगळी आहेत अशा प्रकारचा बोध त्याला होतो तेव्हा कर्म करत असतानाच फलत्याग होतो। अशा वेळेला जर त्याला काही अनुभवाला येत असेल तर इष्ट अथवा अनिष्ट, शुभ अथवा अशुभ सर्व प्रकारची कर्म हातून घडत असताना तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच रममाण व्हायला लागतो, रममाण व्हायला शिकतो। कर्मापासून, कर्मफळापासून आपण अत्यंत अलिप्त आहोत असा बोध असल्यामुळं तो सतत शांतीमध्ये राहायला शिकतो। कर्म आता त्याची शांती बिघडवू शकत नाहीत, एरवी कर्मच शांती बिघडवतात। कर्माची प्रेरणा शांती बिघडवते, कर्माची आठवण जरी मनामध्ये आली तरी देखील शांती बिघडते असा जो साधकांचा अनुभव आहे त्याच्या ऐवजी कर्म करत असताना देखील शांती बिघडत नाही असा त्याला अनुभव यायला लागतो। याचं कारण कर्म फलत्याग त्याच्या जीवनामध्ये संपूर्णपणाने उतरतो, आपण आत्मा आहोत या भूमिकेपासून तो यत्किंचितही ढळत नाही। म्हणून श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांतीही अनंतरम। असं झाल्यामुळं एक प्रकारे निश्चिंत, निरार्त, शांत स्वरूपाचा असा सतत प्रत्यय तो घेऊ लागतो। ही जी शांती आहे ही शांती आणि सुख हे एकमेकांचे पर्यायवाचक शब्द आहेत. शांती म्हणजेच सुख. सुख हे वृत्तीजन्य नसून सर्व अंगाने जेव्हा शांती प्राप्त होते तेव्हा त्यालाच सुख असं म्हणण्याचा प्रघात आहे. अशा रीतीने अभ्यासापासून केलेल्या या प्रयत्नांचं पर्यवसान अखेर पक्षी अभ्यासातून ज्ञान, ज्ञानातून ध्यान, ध्यानातून कर्मफलत्याग आणि कर्मफलत्यागातून शांती सुखाचा प्रत्यय इथपर्यंत साधक येऊन पोचतो. आणि हेच जीवनाचं इति कर्तव्य आहे. जीवनाचं अंतिम टोक जर काही असेल तर शांती सुख याकरताच सर्व जीवन आहे. हा जो क्रम भगवंतांनी इथं सांगितला, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागा, त्यागात शांती ही अनंतरम, हा क्रम भगवंतांनी याच्या आधी देखील अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये राग द्वेष वियुक्त इस्तु स्थितप्रज्ञ लक्षण सांगत असताना, राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रियैहि चरन आत्मवश्यैहि विधेयात्मा प्रसादमधिगच्छती, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिः पर्यवतिष्ठते. एक क्रम शांती सुखाचा भगवंतांनी सांगितला. त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की राग आणि द्वेष, हवं आणि नको निर्माण होऊ न देता अशा बेतानी कर्म तो पुरुष करतो की त्या कर्मातून अनुराग म्हणजे विषयांसंबंधी प्रेम अथवा द्वेष येऊ न देता कर्म करण्याची युक्ती तो शिकतो. विषयान इंद्रियैहि चरन असं केल्यामुळं आत्मवश्य, आत्मवश्यैहि विधेयी आत्मा, त्याच्या सर्व प्रेरणा आत्म्याच्या ठिकाणी जाणाऱ्या अशा होतात आणि त्याला एक प्रकारचा प्रसाद, प्रसन्नता त्याला प्राप्त होते. वृत्तींचं बहिर्गमन होण्याच्या ऐवजी जेव्हा आत वृत्ती वळतात तेव्हा आतला प्रसाद त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. या प्रसादानी सर्व दुःख नाहीशी होतात. आणि दुसरं म्हणजे या प्रसादाचं आत्म्याच्या ठिकाणी सर्व वृत्ती येऊन पोचण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की त्यामुळं बुद्धी ही पर्यवतिष्ठित होते, म्हणजे स्थिर व्हायला मदत होते. पुढे भगवंत असं म्हणतात की नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांती अशांतस्य कुत सुखम. नकारात्मक पद्धतीने सुखापर्यंत भगवंत या ठिकाणी असं सांगतात की जो अयुक्त आहे त्याची बुद्धी स्थिर राहणार नाही. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य, जो कर्म करत असताना आत्म्याशी युक्त होत नाही त्याची बुद्धी स्थिर होत नाही. नच अयुक्तस्य भावना, जो अयुक्त नाही त्याच्या ठिकाणी आत्मभावना निर्माण होत नाही, त्याच्या ठिकाणी सतत विषय भावना असते, आत्मभावना निर्माण होत नाही. नच अभावयत शांतीही, जेव्हा आत्मभावना नसेल तेव्हा शांती नसते. अशांतस्य कुत सुखम, आणि जो अशांत आहे त्याला सुख कसं प्राप्त होणार. म्हणून हाच श्लोक थोडा उलटा करून उभा जर केला नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य, याचा अर्थ जो युक्त आहे त्याची बुद्धी स्थिर राहते. जो युक्त आहे त्याची बुद्धी स्थिर राहते तसंच तो आत्मभावनेमध्ये राहू शकतो. आत्मभावनेमध्ये राहिल्यामुळं त्याला शांती मिळते आणि म्हणून त्याला सुख मिळतं. पुढे देखील विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहाः निर्ममो निरहंकारः स शांतीमधिगच्छती, असा क्रम याच अध्यायामध्ये शेवटी भगवंतांनी सांगितला. जर सर्व कामना बाजूला झाल्या, विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, तर सर्व स्पृहा नाहीशा होतात आणि तो स्पृहारहित अशा रीतीने वर्तन करतो, मग तो ममत्वरहित होतो, अहंकाररहित होतो, स शांतीमधी गच्छती आणि त्याला शांती प्राप्त होते. हाच क्रम सर्वत्र राखलेला आहे. पाचव्या अध्यायामध्ये शांतीचा क्रम सांगत असताना भगवंत म्हणतात की युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम. या बाराव्या अध्यायाच्याच धर्तीवर जो युक्त आहे तो कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो असं सांगितलेलं आहे. सहाव्या अध्यायामध्ये युंजन्नेवम सदात्मानम योगी नियतमानसः शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थामाधिगच्छती असं भगवंत सांगतात. जर सतत आत्म्याच्या ठिकाणी राहिला तर निर्वाण परम अशी शांती त्याला प्राप्त होते. पण सहाव्या अध्यायापेक्षा इतर कथनातला विषय महत्वाचा असा की सहाव्या अध्यायामध्ये ध्यानाला बसलेला असताना, डोळे मिटलेले असताना कोणीही शांती प्राप्त करेल, कोणीही म्हणजे येरागाबाळ्याचं काम नाही, पण एक वेळ असं आहे की ती शांती प्राप्त करणं शक्य आहे. पण कर्मफलानंतर प्राप्त होणारी जी शांती आहे ती शांती याला भगवंत अधिक महत्व देतात. कारण सगळी गडबड कर्मांच्या वेळेला होते, ध्यानाच्या वेळेला सगळं उत्तम असताना, नामाच्या वेळेला सगळं उत्तम असताना जेव्हा बाहेर पडतो, दार उघडून बाहेर येतो, तेव्हा जी शांती ढळते ती शांती अबाधित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून शांतीचा क्रम सुचवताना भगवंतांनी हा जो सांगितलेला आहे, आतापर्यंत जो दुसऱ्या अध्यायापासून तो आतापर्यंत शांतीचा क्रम भगवंतांनी सांगितला त्याची सर्वात परिशुद्ध अशी व्याख्या या श्लोकामध्ये भगवंतांनी केली. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांती ही अनंतरम. हा श्लोक एक प्रकारे सांध्यावर असा आहे. बाराव्या अध्यायातला बारावा श्लोक या ठिकाणी ज्ञानकांड समाप्त झालं असं म्हणण्याचा प्रघात आहे आणि याच्यानंतर उपासना कांड समाप्त झालं असं म्हणण्याचा प्रघात आहे आणि ज्ञानकांड सुरू झालं बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकापासून. बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकापासून ते अध्याय समाप्तीपर्यंत आणि त्याच्यानंतर 13, 14 आणि 15 हे तीन अध्याय हे ज्ञानकांडाचे अध्याय समजले जातात. 16वा आणि 17वा अध्याय हा परिशिष्टासारखा भगवद्गीतेमध्ये आलेला आहे आणि 18वा अध्याय जो आहे तो सर्वसमावेशक एकाध्यायी गीता म्हणूनच आलेला आहे. अशा प्रकारे जी व्यक्तोपासना श्रेष्ठ असं भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं त्या व्यक्तोपासनेचा सर्वात शेवटचा निष्कर्ष परिणाम जर काही असेल तर प्रत्यक्षतः समोर दिसणारा भक्त असं असल्यामुळं इथून पुढे जी भक्त लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत तर ती ज्ञान लक्षणं म्हणून देखील ओळखली जातात. तीच स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणूनही म्हणायला हरकत नाहीत, तीच गुणातीताची लक्षणं म्हणून देखील सांगितली जाऊ शकतील, तीच कर्मयोग्याची देखील लक्षणं आहेत आणि तीच संन्याशाची देखील लक्षणं आहेत. ही जी लक्षणं आहेत या लक्षणाच्या ठिकाणी भगवंतांची जी प्रतिभा आहे ती प्रतिभा अतिशय गोड पद्धतीनी प्रेमानी विलक्षण अशा कळवळ्यांनी व्यक्त झालेली दिसते. इथं भक्ताचं एक शब्दचित्र असं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. याच्या आधी देखील स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, जीवनमुक्त, संन्यासी, ध्यानयोगी या सर्वांची लक्षणं अशी भगवंतांनी सांगितलेली आहेत आणि पुढे देखील भगवंत सांगणार आहेत. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं, 14व्या अध्यायामध्ये गुणातीताची लक्षणं, 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा ज्यांनी संपादन केली अशा पुरुषाची लक्षणं अशी आलेली आहेतच. पण इथं जी लक्षणं सांगितलेली आहेत या लक्षणांमध्ये मागं सांगितलेल्या आणि पुढं सांगायच्या अशा सगळ्या लक्षणांचा समावेश भगवंतांनी केलेला आहे. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिः योमद्भक्तः समे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर् मुक्तो यस्स च मे प्रियः अनपेक्षः शुचिः दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी योमद्भक्तः समे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समे प्रियः. ही जी लक्षणं आहेत या लक्षणांमध्ये आपण सर्व अध्यायातली लक्षणं बघू शकतो. भगवंतांनी 12व्या अध्यायातला हा जो 12वा श्लोक याच्या आधी आपण पाहिला, अभ्यास अभ्यासातून ज्ञान, ज्ञानातून ध्यान, ध्यानातून कर्मफलत्याग आणि कर्मफलत्यागातून शांती सुख ज्यांनी प्राप्त केलं तो कसा असतो याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की अद्वेष्टा सर्व भूतानां. जो आपण स्वतः शांती सुखामध्ये रमला त्याला दुसऱ्याचा द्वेष करण्याचं काही कारण नाही, तो दुसऱ्याचा द्वेष करूही शकत नाही. जो अशांत आहे तो द्वेष करणार, जो शांत झालेला आहे, ज्याला कर्मफलत्याग साधलेला आहे, जो स्वतः महासुखामध्ये रममाण झालेला आहे त्याला द्वेष करायचं काय कारण. म्हणून अद्वेष्टा सर्व भूतानां, त्याच्या ठिकाणी जो आत्मभाव निर्माण झालेला आहे त्या आत्मभावामुळे व्यापक परमात्मभाव ज्यांनी प्राप्त केलेला आहे त्या परमात्मभावापोटी तो कोणाचा द्वेष करणं शक्य नाही. हे जे अद्वेष्टा सर्व भूतानां असं म्हटलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, यस सर्वत्रान अनभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. स्थितप्रज्ञ लक्षण सांगताना हे लक्षण येऊन गेलेलं आहे. सर्व ठिकाणी विशेष स्नेह किंवा ममता ठेवून न वागल्यामुळं, यस सर्वत्रान अनभिस्नेहः, आपण अत्यंतिक स्नेह ठेवून तरी वर्तन करतो किंवा एकदम तोडून तरी वर्तन करतो, त्यामुळं त्या गोष्टीमधून काहीतरी एक प्राप्त होणार, कधी शुभ तरी प्राप्त होणार किंवा अशुभ तरी प्राप्त होणार. तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टी, जर शुभ प्राप्त झालं तर विशेष अभिनंदन करायला जात नाही, जर अशुभ प्राप्त झालं तर द्वेष देखील धरत नाही. असं दुसऱ्या अध्यायामध्ये जे लक्षण सांगितलेलं आहे ते त्याचा परिपाक अद्वेष्टा सर्व भूतानां या लक्षणामध्ये होतो. तसं 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम याच्यामध्ये जे अहिंसा हे लक्षण आलेलं आहे हे लक्षण देखील अद्वेष्टा सर्व भूतानां याच्याशी मिळतं जुळतं असं आहे. मैत्रहा सर्वत्र आत्मभाव परमात्मभाव असल्यामुळं सर्वांशीच आपली जुनाट सोयरिका आहे, मैत्र आहे, आंतरिक भावामुळं एकच आत्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असा भाव झाल्यामुळं स्नेहभावानी तो सर्व ठिकाणी राहतो। याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये आर्जवम असं केलेलं आहे। दुसऱ्याला दुःख देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती संपूर्णपणाने नाहीशी होऊन जाते आणि त्याच्याऐवजी सरलता, स्नेहभाव, आर्जव, मैत्रभाव असं त्याच्या ठिकाणी निर्माण होतो। करुण एवच, आत्मभाव असल्यामुळेच सर्वत्र करुणा त्याची ओसंडून वाहत असते। आपण जर स्वामीजींची दृष्टी पाहिली तर करुणा ओथंबून भरलेली आहे असं दिसतं। इथं कोणत्याही संतांची दृष्टी पहा, त्या दृष्टीमध्ये करुणा ओतप्रोत भरलेली आहे असं लक्षात येतं। जे दुःखी आहेत त्या दुःखितांविषयी करुणा आणि दुसऱ्याच्या दुःख निवारणाविषयी तळमळ असं या करुणेचं स्वरूप आहे। आत्मभाव असल्यामुळेच ममत्वरहित असा निर्ममो। दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षण सांगत असताना विहाय कामान या सर्वान पुमाव शरती निस्पृहा निर्ममो हा शब्द आलेला आहे। निरहंकाराहा स शांतीमधिगच्छती। तसंच गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसहा निर्ममो निरहंकाराहा असं चौथ्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे। निरहंकाराहा याचं वर्णन करताना देखील अहंकार रहित असा तो होतो। 13व्या अध्यायामध्ये अनहंकार हे ज्ञान लक्षण सांगितलेलं आहे। तसंच अमानित्वम हे जे ज्ञान लक्षण सांगितलेलं आहे ते अहंकार गेल्याशिवाय येणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे। काही जी द्वंद्व म्हणून सांगितलेली आहेत, समदुःख सुख, हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्ता, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि अशुभ याचा त्याग करणारा, सुख आणि दुःख याच्या ठिकाणी जो समान राहतो असा, हर्ष अमर्ष भय उद्वेगरहित असा, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो हो, शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जिता। जिथं जिथं द्वंद्वाचा प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी भक्त सम राहतो। तुल्य निंदा स्तुतीही मौनी संतुष्टो येन केनचित, या ठिकाणी देखील भक्त सम राहतो असं वर्णन केलेलं आहे। या समत्वाचं वर्णन तर सर्व भगवद्गीता अनेक ठिकाणी करते। दुःखेषु अनुद्विग्न मनहा सुखेषु विगत स्पृहा स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये। यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदंती न द्वेष्टी समत्वाचं वर्णन केलेलं आहे। चौथ्या अध्यायामध्ये यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरहा समबुद्धीचं वर्णन केलेलं आहे। समसिद्धा व सिद्धौच कृत्वापी न निबध्यते चौथ्या अध्यायामध्ये। तस विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिताहा समदर्शनाहा चौथ्या अध्यायातला 5व्या अध्यायातला 18वा श्लोक जीवनमुक्ताची लक्षणं सांगत असताना किंवा सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानी च आत्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनाहा 6वा अध्याय। आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः 6वा अध्याय। सुख आणि दुःख या सर्व वेळेला आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन आत्मौपम्य भावानी समत्वानी तो पाहतो असं योग्याचं वर्णन केलेलं आहे। नित्यंच समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिषु इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झालेला असताना नित्य आणि सम असा राहतो असं ज्ञानाचं लक्षण 13व्या अध्यायात सांगताना भगवंत म्हणतात। प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, असं 13व्या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन करत असताना सत्व रज आणि तम प्राप्त झालेला असताना देखील त्याच्यामध्ये वर्तन करत असताना देखील न द्वेष्टी संप्रवृत्तानी ती अंगावर येऊन कोसळली तरी देखील त्यांचा द्वेष करत नाही, सत्व रज तम भाव न निवृत्तानी कांक्षती असं वर्णन केलेलं आहे. समदुःख सुख स्वस्तहा समलोष्टाश्म कांचनहा तुल्य प्रिया प्रियो धीरहा तुल्य निंदात्म संस्तुती. 14व्या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन करताना भगवंतांनी अशा रीतीने तो द्वंद्व मुक्त असतो असं सांगितलेलं आहे. मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. गुणातीताचं वर्णन करत असताना मान आणि अपमान याच्याबद्दल किंवा मित्र अथवा शत्रू याच्याबद्दल तो समभाव ठेवतो. आत्मभाव म्हणजे समभाव, परमात्मभाव म्हणजे समभाव. आत्मभावामध्ये युक्त असल्यामुळे तो मित्रत्व अथवा शत्रुत्व याला विशेष किंमत न देता आत्मभावामध्ये रमतो म्हणून तो सम असतो. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञेयी गच्छन्ति अमूढाहा पदम अव्ययम तत्. 15व्या अध्यायामध्ये अशाच समत्वाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तो सतत क्षमावान असतो. अहिंसा आणि क्षांतीही या वर्णनानी 13व्या अध्यायामध्ये या क्षमी याचंच वर्णन आलेलं आहे. संतुष्ट सततम संतुष्टो येन केनचित अशी जी भक्ताची लक्षणं आलेली आहेत. आत्मनी एव आत्मना तुष्टाहा स्थितप्रज्ञाहा तदोच्यते. आत्म्यामध्येच मोठा तुष्ट होऊन आपल्या आत्म्यामध्येच आपण तुष्ट होऊन राहतो असं संतुष्ट सततम योगी हे जे 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्याच्याविषयी 2 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियही चरन आत्मवश्यही विधेय आत्मा प्रसादमधिगच्छती. अशा प्रकारे आत्मवश्यही आत्मस्थित जो झालेला आहे तो आत्म्याची प्रसन्नता प्राप्त करतो. अशा रीतीने संतुष्ट सततम किंवा संतुष्टो येन केनचित याचं वर्णन भगवंतांनी 2 अध्यायामध्ये केलेलं आहे. 4 अध्यायामध्ये नित्य तृप्त निराश्रय याच्यातलं नित्य तृप्त हे वर्णन संतुष्ट सततम याला लागू पडतं. तसं सुखम अक्षयम अश्नुते असं जे 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे शेवटी, तर ते संतुष्ट सततम याचंच वर्णन करतं. सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ती असं जे 6व्या अध्यायामध्ये म्हणतात ते अत्यंतिक सुख म्हणजे संतुष्ट सततम हेच ते सुख आहे. युंजन्नेवम सदात्मानम योगी नियतमानसहा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते असं जे म्हणतात ते अत्यंतम सुख हे संतुष्ट सततम किंवा संतुष्टो येन केनचित या दर्जाचं सुख आहे त्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. योगी हे एक भक्ताचं लक्षण 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयहा भगवंत 13व्या अध्यायामध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताहा नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ताहा हा जो नित्ययुक्त शब्द आहे तो नित्ययुक्त शब्द आणि इथला योगी हा शब्द समानार्थी आहेत. योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थिताहा एकाकी यतचित्तात्मा निराशीही अपरिग्रहाहा. 6व्या अध्यायामध्ये योग्याचं वर्णन करताना हेच वर्णन आलेलं आहे. युंजन्नेवम सदात्मानम योगी नियतमानसहा ज्यांनी आपलं मन आवरून धरलेलं आहे असा योगी असं 6व्या अध्यायामध्ये याच योग्याचं वर्णन आलेलं आहे. यतात्मा दृढ निश्चय, यतात्मा ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना सर्व बाजूनी यथास्थित आवरून धरलेलं आहे. यत आत्मा, यत म्हणजे आवरून धरणं, म्हणूनच संन्यासाला यती असा शब्द आहे. ज्यांनी आवरून धरलेला आहे इंद्रिय ग्राम, याच्या संबंधी भगवद्गीता वीतराग भय क्रोधः असं 2व्या अध्यायामध्ये म्हणते. यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या ठिकाणी यतात्मा याचंच वर्णन आलेलं आहे. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनि यत सुखम, 5व्या अध्यायामध्ये जीवनमुक्ताचं वर्णन करत असताना बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, जे बाह्य स्पर्श आहेत इंद्रियांचे, विषयांना होणारे स्पर्श, त्याच्यापासून ज्यांनी आपल्या स्वतःला आवरून धरलेलं आहे असं म्हटलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्तः ससुखी नरः. देखील यतात्मा हा शब्द आलेला आहे. दृढ निश्चय याला 13व्या अध्यायात ज्ञान लक्षण सांगताना स्थैर्यम हा शब्द आलेला आहे. तसंच हा शब्द सततम कीर्तयंतो माम या श्लोकामध्ये आलेला आहे. अशा प्रकारे भक्त देखील
दृढ निश्चयात
मय्यर्पित मनोबुद्धीही माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहेत असा भक्त आहे असं भक्ताचं वर्णन केलेलं आहे.
13व्या अध्यायामध्ये
मयीच्या अनन्य योगेन भक्ती ही अव्यभिचारिणी, अव्यभिचारिणी भक्ती अनन्य योगानी जो करतो तो मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14व्या अध्यायामध्ये मला अव्यभिचारी अशा भक्तियोगानी जो भजतो मय्यर्पित मनोबुद्धीही याचं वर्णन आहे. अनन्याश चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याच्यामध्ये अनन्याश चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां हे मय्यर्पितो मनोबुद्धीही याचंच विश्लेषण आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजंती अनन्य मनसो. हे जे अनन्य मनसो आहे ते मय्यर्पित मनोबुद्धीही याचंच लक्षण आहे. 13व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः ही गोष्ट साधकांनी संपादन केलेल्या आत्मभावामुळेच शक्य आहे. अभ्यासानी ज्ञान, ज्ञानानी ध्यान म्हणजे सर्वत्र परमात्मा पाहण्याची बुद्धी विकसित होणं, ध्यानानी कर्मफलत्याग आपल्या स्वतःच्या देहापासूनच आपण निराळे आहोत असा भाव प्राप्त होणं आणि त्यामुळे शांती सुखामध्ये रमणं, या शांती सुखामुळेच तो लोकांना उद्वेगत नाही, लोकांचा उद्वेग त्याला येत नाही आणि लोक देखील त्याला कंटाळत नाहीत. हे जे भक्त लक्षण आहे साधकाच्या हातातलं जर कोणतं लक्षण असेल तर यस्मान्नो द्विजते लोको, आपल्याला लोकांचा कंटाळा येतो का? जर कंटाळा येत असेल तर अजून आपण भक्त व्हायचे आहोत असं लक्षात घ्यावं. आणि लोकांनो द्विजते चयहा, त्याच वेळेला लोकांनी देखील आपला नको ना कंटाळा करायला, नाहीतर हा लोकांमध्ये मिसळतो आहे आणि थोड्या थोड्या सबबी सांगून एक एक जण त्याच्यापासून दूर पळतो आहे असंही व्हायला नको. म्हणून लोकांतामध्ये या गोष्टीचा पडताळा येणं हे देखील एक महत्वाचं असं आहे. आत्मभावामुळे साधकाला आपण लोकांना कंटाळत नाही असं लक्षात येतं, पण तो आत्मभाव खऱ्या अर्थाने मुरलेला आहे की नाही हे लोकांना त्याचा कंटाळा येतो का नाही याच्यावरून सिद्ध व्हायचं. अनपेक्षा आत्मभावाने तो परिपूर्ण आहे म्हणून कशाचीच अपेक्षा आपल्याला नाही असा त्याचा भाव राहतो. शुचिही याचं वर्णन शौचम या ज्ञान लक्षणामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. अंतर्बाह्य पवित्र कर्माच्या वेळेला साध्य जसं पवित्र असावं अंतिम लक्ष परमात्मा भाव तसं साधनही जो पवित्र वापरतो असा जो सदा सर्व काळ दक्ष असतो असा. उदासीनहा निराशीही यत चित्तात्मा म्हणून 14व्या अध्यायामध्ये तो फळाविषयी उदासीन असतो असं वर्णन केलेलं आहे. तसंच असक्तीही 13व्या अध्यायामध्ये ज्ञान लक्षण सांगताना अनभिष्वंगहा पुत्र दार गृहादिषु पुत्र दारा गृह याच्याविषयी जो लंपट नसतो असं वर्णन केलेलं आहे. उदासीन वदासीन गुणे हे योन विचाल्यते जो गुणांनी विचलित होत नाही सत्वरजतम या गुणांनी जो विचलित होत नाही असं 14व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशीही हा जो निराशीही शब्द आहे तो उदासीनहा याला पर्यायवाचक असं म्हणून आलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाच्या संबंधात सांगताना गतव्यथा म्हणजे जो निर्विकार झालेला आहे असा. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पदम अव्ययंतत याच्यामध्ये निवृत्त कामा निर्माण मोहा हे शब्द गतव्यथा या शब्दाशी एकरूप होणारे असे आहेत. सर्वारंभ परित्यागी हे एक भक्ताचं विशेष लक्षण सांगितलेलं आहे. कर्माच्या आरंभासाठी काही एका कर्मप्रेरणेची आणि अभिनिवेशाची आवश्यकता असते, त्याच्याशिवाय कर्म सुरू होत नाही. जर अभिनिवेश नसेल तर कर्म होणार नाही, पण कर्म योग्याचं वर्णन त्यांनी ज्वर टाकूनच कर्म करतो अभिनिवेश टाकूनच तो कर्म करतो असं केलेलं आहे. याचं वर्णन इथं सर्वारंभ परित्यागी या शब्दामध्ये आलेलं आहे. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता 14व्या अध्यायामध्ये याचे सर्व समारंभ म्हणजे सर्व प्रकारची कर्म काम आणि संकल्प विवर्जितच असतात, म्हणजे जी प्रेरणा कर्माची असते ती नसते तरी याचं कर्म संभवनीय असतं अशा याच्यात सर्वारंभ परित्यागी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तहा निराश्रयहा हे जे 14व्या अध्यायात लक्षण आलेलं आहे तेही हेच आहे. कर्मफलाच्या संघाचा त्याग करून नित्यतृप्त राहून आणि निराश्रय राहून जो कर्म कर्माचा प्रारंभ करतो मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी हे लक्षण अशाच पद्धतीने पुढे 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. गुणातीतस्य उच्यते त्याला गुणातीत असं म्हणायचं, म्हणजे जो भक्त आहे तोच गुणातीत असं भगवंतांनी अभिप्राय दिलेला आहे. मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा विगतज्वर होऊन कर्म करणं म्हणजे सर्वारंभ परित्यागी अशा पद्धतीने कर्म करणं. संग विवर्जिता मौनी अनिकेता स्थिरमतीही अजून आहेत. माझी अशी कल्पना होती की हा अध्याय आपल्याला संपवता येऊ शकेल, पण मी नेहमी 9-10 कमी असेपर्यंत बोलतो, अजून जरी थोडा बोललो तरी हा अध्याय संपेल असं वाटत नाहीये. त्यामुळं या अध्यायाची उरलेली थोडी लक्षणं एकदम माझा घ्यायचा अशाकरता विचार होता की तुम्हाला एकदम त्या सगळ्याचा आवाका यावा, तरी देखील पुढच्या वेळेला हे तुम्ही लक्षात ठेवाल. आणि हे सगळं इन नटशेल चाललेलं आहे. याच्या एकेका पदावर एकेक प्रवचन आपल्या इथं होतात, अशा गोष्टी थोडक्यात तुम्हाला कॉम्प्रेस करून तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळे मलाही दम लागतो, तुम्हालाही ऐकताना कदाचित दम लागत असेल. पण अशा रीतीने भगवद्गीतेचा आढावा काय भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि ते तौलनिकरित्या कसं आहे हे एकदम तुम्हाला कळणं हे देखील आनंददायी होऊ शकतं. त्या तऱ्हेने आपण हा प्रयोगच एक प्रकारे करतो आहोत. उरलेली जी भक्त लक्षणं आहेत ती आणि या अध्यायाचा जो शेवट आहे तो शेवट, ही गोष्ट आपण ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते हा पुढच्या वेळेला आपण करू. आणि पुढच्या वेळेला अर्थातच जो ज्ञानकांडातला पहिला अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, त्याला देखील आपली सुरुवात होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.